नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. रबी हंगाम पीक पाहणीसाठी राज्य सरकारकडून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारकडून सुधारणा. लोकसभा गदारोळ प्रकरणी प्रशांत पडोळे यांच्यासह 8 जणांचं निलंबन मागं. आणि छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून HPV लसीकरण मोहिमेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्य शासन अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानसभेत प्रवीण दडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होते. संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आयुक्तालयाला सूचना देण्यात येतील की मकोकामध्ये ज्यांचे केसेस फिट होतात, वारंवार गुन्हे करणारे, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तडीपारीत ज्यांचे गुन्हे फिट होतात त्यांना तडीपार करण्यात येईल. या संदर्भात कडक कारवाईचे आदेश हे आपण निश्चितपणे देऊ.
राज्य सरकारनं रब्बी हंगामासाठी पीक पाहणीसाठीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. पीक नोंदणीच्या अभावी नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज यासारख्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत फक्त 55% क्षेत्राची पाहणी पूर्ण झाल्याचं सरकारनं या निर्णय घेतल्याचं निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत आज दिलं. याबाबत ते म्हणाले,
राज्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामाची पीक पाहणी ही फक्त 55% झाली आहे आणि ही पीक पाहणी करणे याकरता जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळे 45% शेतकरी अजूनही ई पीक पाहणीपासून दूर आहेत. शासनाने 100% ई पीक पाहणी व्हावी म्हणून ही मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवलेली आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तातडीनं आपल्या शेतीच्या रब्बी पिकाची ई पीक पाहणीची नोंदणी ही तातडीनं करून घ्यावी.
राज्यात गॅस टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबाबत सरकारनं काल विधानसभेत निवेदन करणं अपेक्षित होतं, ते कधी करणार असा प्रश्न पटोले यांनी विचारला. तसंच राज्यातील गॅस पुरवठ्याची स्थिती सभागृहात सविस्तर मांडण्याची परवानगी त्यांनी मागितली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारली, मात्र सरकारनं सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश दिले. बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे आणि सरकारने सभागृहात निवेदन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत सभात्याग केला. महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मंत्री आशिष शेलार यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या अंतर्गत राज्यातल्या सर्व कायद्यांचं परीक्षण करून वापरात नसलेले कायदे निरस्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारनं सांगितलं. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच विद्यापीठाचं प्रशासन, संरचना यांचं बळकटीकरण करणं आणि उच्च शिक्षण आणि संशोधनाचा दर्जा सुधारणं हे याचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 5 सदस्यांना नामनिर्देशित करण्याची तसंच पंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा 1 सदस्याला नामनिर्देशित करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आज गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत मांडलं. विधानसभेनं हे विधेयक काल मंजूर केलं आहे. राज्यातल्या 86,000 अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवलेल्या पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कैलास पाटील यांनी लक्षवेधीद्वारे केला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी सचिव स्तरावर चौकशीचं आश्वासन दिलं. बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान कोट्यवधीचा अपहार केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची ग्वाही मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबत सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील पंचायती राज संस्था तसंच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान वितरित केलं आहे. ग्रामीण स्थानिक प्रशासनाला अधिक बळकट करणं हा याचा उद्देश आहे. महाराष्ट्राला 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रोखून ठेवलेला हिस्सा म्हणून सुमारे 151 कोटी रुपये निधी मिळाला असून याचा फायदा 125 उपग्रामपंचायती आणि 324 ग्रामपंचायतींना होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
होर्मुझ समुद्रधुनी पार करून नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज आज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल झालं. या जहाजावरचा सुमारे 46,000 मेट्रिक टन LPG उतरवण्याचं काम चालू झालं आहे. दरम्यान सिलिंडरसाठी ऑनलाईन बुकिंगचं प्रमाण सुमारे 84% सुमारे 90% पोहोचलं आहे. घरगुती LPG उत्पादनात सुमारे 36% वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा सामान्य असून किरकोळ विक्री केंद्रांवर कुठेही इंधनाचा तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. विम्याचे दावे 21 दिवसात निकाली काढणं बंधनकारक असून त्यात उशीर झाला तर कंपनीला 12% दरानं व्याज द्यावं लागेल असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
उपज के आंकड़े आने के बाद 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी ने किसान के खाते में पैसा नहीं डाला तो 12% ब्याज की राशि किसान को देनी पड़ेगी. वो राशि सीधे किसान के खाते में डाली जाएगी.
लोकसभेत गदारोळ करणाऱ्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं. भंडारा गोंदियाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह 8 जणांना गैरवर्तन केल्याबद्दल अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं. हे निलंबन तात्काळ मागे घेण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला आणि तो एकमतानं संमत झाला. शिवसेनेचे मुख्य नेते तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. युद्धजन्य परिस्थितीत NDAचा मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा असून आपण देशासोबत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हे जे युद्ध सुरू आहे त्याची झळ सगळ्यांना बसते. अशा प्रसंगामध्ये विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष, सगळ्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलं पाहिजे, एकसंघ राहिलं पाहिजे आणि देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षाचे लोक अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील राजकारण करतायत. काही लोक मुद्दामून गॅसचं शॉर्टेज झालं, तेलाचं शॉर्टेज झालं अशा प्रकारचं देखील काही चर्चा करतात आणि त्यामुळे या ठिकाणी साठे बाजार करणाऱ्यांना देखील या ठिकाणी संधी मिळते. म्हणून या सर्व लोकांनी अशा प्रसंगामध्ये एक संघ राहून देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या 18 मार्चपासून HPV लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या सिडको EN8 इथल्या रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. नागरिकांनी आपल्या 14 आणि 15 वर्ष वयोगटातल्या मुलींना ही लस देण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व हा फक्त विचार नसून ही एक जीवनशैली असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव यांनी म्हटलं आहे. ते आज संघाच्या प्रतिनिधी सभा बैठक तसंच इतर उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आसावरी काकडे यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. राज्य शासनाच्या साहित्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. नांदेड जिल्हा परिषदेच्या 23,26,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प आज संमत झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारकडून सुधारणा. लोकसभा गदारोळ प्रकरणी प्रचांत पडोळे यांच्यासह 8 जणांचं निलंबन मागे. आणि छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून HPV लसीकरण मोहिमेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.